कथा एका शिक्षण तपस्वीची। ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी विनायक विश्वनाथ तथा आप्पा पिंडसे यांची चरित्रकथा। आप्पांचा स्नेह परिवार फार मोठा होता। शेवटपर्यंत ज्यांनी त्यांना साथ दिली ते त्यांचे दोन सहकारी म्हणजे वाईचे यशवंतराव लेले आणि पुणे विद्यापीठात त्यांच्याबरोबर काम करणारे डॉक्टर वसंत सीताराम तथा अण्णा ताम्हणकर। अण्णांना आप्पांनी खूप पत्र लिहिली आहेत आणि त्यातून त्यांचा स्नेहभाव अपरंपार आणि ओतप्रोत भरलेला आहे। अण्णांच्या वाढदिवशी शुभचिंतन करताना आप्पा लिहितात, पूर्वीच्या घरांमध्ये माझघरात एक खांब असे, त्याच्यापाशी वाढदिवसाला मुलाला उभं करत त्याच्या उंचीची खूण त्या खांबावर केली जात असे, तिला धारणा असं म्हणतात। प्रतिवर्षी ती खूण उंच उंच जात असते आणि ती पाहून मुलाची आई म्हणते, हा नारळासारखा उंच होऊ दे, दुर्वेसारखा याचा वंश दूर दूरपर्यंत जाऊ दे आणि कमलपुष्पासारखा याचा कीर्ती सुगंध सर्व आसमंतात भरून राहू दे। मीही तुझ्या वाढदिवशी हेच शुभचिंतन करत आहे। तुझं आजपर्यंतचं आयुष्य उत्तम रीतीने शिकण्यात, विविध प्रकारचं यश मिळवण्यात गेलं आहे, त्याचबरोबर नवनवीन आकांक्षा तुझ्या मनामध्ये उत्पन्न झाल्या आहेत। आपण आज आहोत यापेक्षा प्रगल्भ व्यक्ती कसं व्हायचं, स्वदेश कार्यासाठी पूर्ण विकसित कुशल नेतृत्व आणि कार्यकर्तृत्व कसं मिळवायचं यासंबंधीचे विचार तुझ्या मनात जागे झाले आहेत। परंतु असं पहा की कोणी एक व्यक्ती कर्तृत्व संपन्न नेतृत्व संपन्न झाली तर समाजाची उंची वाढतेच असं नाही, त्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला विकासाची आस लागली पाहिजे आणि अशा शेकडो हजारो व्यक्तींना परस्परांशी न भांडता एकत्रित काम करता आलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणा जयसिंगांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, दोन हृदये एकत्र येतील तर संकटांच्या पहाडांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील। अशी संघटना भारतीय समाजात झाली पाहिजे ही आप्पांची तळमळ होती। संघटना होण्यासाठी समान ध्येयवाद तर लागतोच, परंतु प्रेमाच्या मजबूत धाग्याने सर्वांची हृदयं जोडलेली असावी लागतात। म्हणून प्रेम हे सर्वांच्या मुळाशी आहे, प्रेम हीच एकमेव शक्ती आहे। प्रेमाला शरीराचं अधिष्ठान असणं अगदी स्वाभाविक आहे। शरीराविना जशी प्राणाची धारणा होत नाही तसं केवळ सद्गुणांवर काही प्रेम करता येत नाही, पण शरीरापेक्षा मनोगुण अधिक श्रेष्ठतेचे आणि बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक वेधक असतं। असं प्रेम मग ते कोणातही असो, आई आणि मुलगा, वडील आणि मुलगा, भाऊ भाऊ, बहीण भाऊ, पती पत्नी या कोणाच्यातही असलं तरी ते मंगल आणि आदरणीय असतं। या प्रेमाच्या दर्शनाने मन उदार होतं, विकसित होतं। प्रेमाच्या आणि खऱ्या भावाच्या आचरणाने अखेर परमात्म्याच्या प्रेमाचीही प्राप्ती होऊ शकते असं आप्पा म्हणत असत। आप्पांच्या स्नेहपरिवारात अनेक छोट्या मोठ्या व्यक्ती गुंफल्या गेलेल्या होत्या। महाराष्ट्रातले संस्कृत आणि योग या विषयातले फार मोठ्या योग्यतेचे तज्ज्ञ म्हणजे प्राध्यापक कृश्री अर्जुन वाडकर, ते बालवयात रीतसर शाळेत जाऊन शिकलेले नव्हते। त्यावेळच्या इंग्रजी 6वीपर्यंत त्यांना संस्कृत सोडून इतर कुठलाही विषय येत नव्हता। पौरोहित्य ते शिकलेले होते, पण आप्पांनी या मुलाची बुद्धिमत्ता जाणली, त्याला रीतसर शाळेत जायला लावलं। या मुलाने मॅट्रिकला जगन्नाथ शंकर शेट ही मानाची शिष्यवृत्ती मिळवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात तो चमकला। आप्पांची जर भेट झाली नसती तर हा मुलगा हे रानात फुललेलं फूल कुठेतरीच फुलून कोणाला कळलंही नसतं.